लुकाचे शुभवर्तमान याचा 8वा अध्याय। त्यानंतर लवकरच असे झाले की तो उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्त सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता। तेव्हा ते 12 शिष्य त्याच्याबरोबर होते। दुष्ट आत्मे व दुखनी यापासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया त्यांच्याबरोबर होत्या। म्हणजे मग्दलिया नगराची मरियेतून 7 भूते निघाली होती, ती हेरोदाचा कारभारी हुज्जा याची पत्नी योहान्ना, तसेच सुसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया या आपल्या द्रव्याने त्याची सेवा करीत असत। आणि मोठा समुदाय एकत्र जमला असता व गावोगावाचे लोक त्याच्याजवळ येत असता तो दाखला देऊन म्हणाला, पेरणारा आपले बी पेरायला निघाला आणि तो पेरीत असता काही बी पाय वाटेवर पडले आणि ते तुडविले गेले व आकाशातील पाखरांनी ते खाऊन टाकले, आणि काही खडकाळीवर पडले आणि ते उगवल्यावर वाळून गेले कारण त्यास ओलावा नव्हता, आणि काही काटेरी झुडपामध्ये पडले आणि झाडा झुडपा बरोबर त्याची वाढ खुंटली, आणि काही चांगले जमिनीवर पडले आणि ते उगवून त्यास 100 पट पीक आले। असे म्हटल्यावर तो मोठ्याने म्हणाला, ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको। तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, या दाखल्याचा अर्थ काय आहे? मग तो म्हणाला, देवाच्या राज्याची गुजे जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु बाकीच्या लोकास ती दाखल्यांनी सांगितली आहेत, यासाठी की त्यांनी दिसत असता पाहू नये व त्यांनी ऐकत असता समजू नये। तर दाखला हा आहे बी हे देवाचे वचन आहे, आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर सैतान येतो आणि त्यांनी विश्वास धरून तारण पाहू नये म्हणून त्याच्या अंतकरणातून वचन काढून घेतो। जे खडकाळीवरचे हे आहेत की ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात, पण त्यांना मूळ नसते, ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात। आणि काटेरी झाडामध्ये पडणारे बी हे ऐकणारे आहेत, पण पुढे जाता जाता चिंता व धन व या जीवनातील सुखे यांनी गुदमरून जातात व भरदार फळे देत नाहीत। पण चांगले जमिनीत पडणारे बी हे असे आहेत की ते वचन ऐकून ते भल्या चांगल्या अंतकरणात घट्ट धरून ठेवतात आणि धीराने पीक देत जातात। आणि कोणी दिवा लावल्यावर तो भांड्याने जागत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवटेणीवर ठेवतो, कारण प्रगट होणार नाही असे काही झाकलेले नाही किंवा कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही। म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी जपा, कारण ज्याच्याजवळ आहे त्यास दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे आहे म्हणून त्यास वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल। तेव्हा त्याची आई व भाऊ त्याच्याकडे आले आणि दाटीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना। तेव्हा कोणी त्यास सांगितले, तुझी आई व तुझे भाऊ तुला भेटायला पाहत असून बाहेर उभे राहिले आहेत। आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझी आई व माझे भाऊ। आणि त्या दिवसात असे झाले की तो आपल्या शिष्यांबरोबर होडीत बसला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ असे तो त्यांना म्हणाला। आणि त्यांनी होडी हाकारली, नंतर ते जहाज हाकारत असता येशू झोपी गेला। मग सरोवरात वाऱ्याचे वादळ सुटले आणि होडी पाण्याने भरू लागले व ते संकटात पडले। तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी आम्ही बुडत आहोत। तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला व खवळलेल्या पाण्याला धमकावले, मग ते बंद होऊन अगदी निवांत झाले। तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुमचा विश्वास कोठे आहे? आणि ते भयभीत होऊन थक्क झाले व एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण की वारा व पाणी यांना देखील हा आज्ञा करतो व ती याचे ऐकतात। मग ते गालिल सरोवराच्या समोरील गर्सेकराच्या प्रदेशात पोहोचले आणि तो जमिनीवर उतरला। तेव्हा नगरातील कोणी एक मनुष्य त्यास भेटला। त्यास पुष्कळ भूते लागली होती व त्याने बऱ्याच काळापासून कपडे घातले नव्हती व घरात न राहता तो थडग्यामध्ये राहत होता। तेव्हा तो येशूला पाहून फार ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू परत्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबंध? मी तुला विनंती करतो मला पिडू नकोस। कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुष्यातून निघून जाण्याची आज्ञा करीत होता, कारण त्याने त्यास पुष्कळ वेळा धरले होते आणि लोक त्यास पहाऱ्यात ठेवून साकळांनी व बेड्यांनी बांधित असत, पण तो ती बंधने तोडून भूताकडून रानामध्ये हाकून लावला जात असे। आणि येशूने त्यास विचारले, तुझे नाव काय? तेव्हा त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती। आणि तू आम्हास अगाध कुंपात जाण्याची आज्ञा करू नको अशी ती भूते त्यास विनंती करीत होती। तेव्हा जेथे पुष्कळ डुकरांचा कळप डोंगरावर चरत होता आणि त्यामध्ये शिरायला तू आम्हास परवानगी द्यावी अशी त्यांनी विनंती केली। मग त्याने त्यांना परवानगी दिली, तेव्हा ती भूते त्या मनुष्यातून निघून त्या डुकरामध्ये शिरली आणि तो कळप कड्यावरून धडक धावत जाऊन खाली सरोवरात पडला व गुदमरून मरण पावला। मग कळप चारणारे जे घडले ते पाहून पळाले व त्यांनी ते नगरामध्ये व शेतामध्ये जाऊन सांगितले। तेव्हा जे झाले ते पाहायला ते लोक बाहेर निघाले आणि येशूकडे आले, आणि ज्या मनुष्यातून भूते निघाली होती ते वस्त्र पांघरलेला व शुद्धीवर आलेला असा येशूच्या पायाजवळ बसलेला त्यांना आढळला आणि ते भ्याले. मग ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यांना सांगितले. तेव्हा गरसेकराच्या चौकडल्या भागातील सर्व लोकांनी त्यास विनंती केली की तू आमच्यापासून जावे, कारण ते मोठ्या भयाने व्याप्त झाले होते. मग तो मचव्यात बसून माघारी गेला आणि ज्या मनुष्यातून भूते निघाली होती तो मला तुमच्या बरोबर राहू द्यावे अशी येशूजवळ विनंती करीत होता. परंतु तो त्यास निरोप देऊन म्हणाला, तू आपल्या घरी परत जा व देवाने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली ते सांग. मग तो निघून येशूने त्याच्यासाठी केवढी मोठी कामे केली होती ते त्या संबंध नगरातून घोषित करत गेला. नंतर येशू परत आल्यावर समुदायाने त्यास आनंदाने अंगीकारले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पहा, याईर नावाचा कोणी मनुष्य आला, तो तर सभास्थानाचा अधिकारी होता आणि त्याने येशूच्या पाया पडून तू माझ्या घरी यावे अशी त्यास विनंती केली, कारण त्यास सुमारे 12 वर्षाची एकुलती एक मुलगी होती व ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याजवळ दाटी करीत होते आणि 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणी एक स्त्री जी आपली सर्व उपजीविका वैद्यावर खर्च करून कोणाकडूनही निरोप घेईना तिने त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काटाला स्पर्श केला आणि लागलीच तिच्या रक्तस्राव बंद झाला. मग येशू म्हणाला, मला कोणी स्पर्श केला? तेव्हा सर्वजण नाकारित असता पेत्र व जे त्याच्याबरोबर होते ते त्यास म्हणाले, हे गुरुजी, समुदाय दाटी करून तुम्हास चेंगरीत आहेत. तेव्हा येशू म्हणाला, कुणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले हे मला समजले. मग ती स्त्री आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून थरथर कापत आली आणि त्याच्यापुढे उपडी पडून आपण कोणत्या कारणासाठी स्पर्श केला व लागलीस आपण कसे बरे झालो हे तिने सर्व लोकांच्या देखत सांगितले. तेव्हा त्याने तिला म्हटले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. तू अजून बोलत आहे इतक्या सभास्थानाच्या अधिकाऱ्यांच्या येथून कोणी एक आला व म्हणाला, तुझी मुलगी मरण पावली आहे, गुरुजीला आपण श्रम देऊ नका. पण येशूने ते ऐकून त्यास उत्तर दिले, भिऊ नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केली जाईल. मग घरात आल्यावर पेत्र व योहान व याकोब आणि मुलीचा पिता व तिची आई यांच्या वाचून कोणालाही आपणाबरोबर आत येऊ दिले नाही आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते. पण तो म्हणाला, रडू नका, कारण ती मरण पावली नाही तर झोपेत आहे. तरी ती मरण पावली आहे हे जाणून ते त्यास हसू लागले. पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, मुली, उठ. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली. मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली आणि तिचे आई वडील थक्क झाले, परंतु जे झाले ते कोणाला सांगू नका असे त्यांना निक्षून सांगितले.